हिट्स 93.5 रेड एफएम और घंटी यहाँ भी बज चुकी है बाहर जाने की. रुद्रा तुम जो मॉर्निंग नंबर वन मध्य एकोणच कमतरता आणि खाली खाली येणाऱ्या गोष्टी तरीही आनंद याबद्दल जरा बोलणं सुरू होतं. मग यामध्ये वजनापासून तर अगदी लोकांनी स्वतःच्या टेन्शन्स पर्यंत जे कमी होतं की आनंद वाटतो याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या. पण आता थोडा वेळात बोलण्यासाठी येते श्रुती घेऊन 3 तास नो त्रास एन्जॉय. आणि हो शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. ठीक आहे उद्याच्याला भेटूयात 7 वाजता डॉट रोजच्याच वेळेला. मजा आते राह.